तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
तुम्ही कधी प्रगती पुस्तक लपवलं का सर?
कायम लपवलं. अरे बापरे, काय प्रगती पुस्तकात सगळ्या विषयात पास आणि पास हा जास्ती मार्क म्हणत नाही मी, पास झालंय. हे असणं सुद्धा कठीण आहे सर. दोन ठिकाणी तरी कुठेतरी लाल रेषा असायची. आता हे काय, आता त्याच्यावर सही घ्यायला लागायची. त्या म्हणजे वडिलांना दाखवायला पाहिजे. जर लागून दोन दिवस सुट्टी आली तर दोन दिवसापर्यंत काहीही करायचं नाही. गपचूप सगळी मजा करायची, खेळ खेळायचे, उंदडायचं इकडे तिकडे. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा शाळेत जायची वेळ येईल तेव्हा सकाळी वडील ऑफिसला निघाले की ते खाली उतरले की जिन्यात जायचं धावत. जिन्यात दाखवायचं ते वडील बघायचे दोन ठिकाणी लाल मार्क. आणि आता दाखवतो नाही, मी दाखवणार होतो, मला वेळ नाही मिळाला. प्रिन्सिपॉलला सांग मी शाळेत येतोय म्हणून. अरे बापरे, झालं म्हटलं. आता वडील आणि प्रिन्सिपॉल असे मिळून माझी धुलाई होणार हे मला लक्षात यालं. वडील यायचे शाळेत, वडिलांनी सांगितलं होतं बघा तुमच्या हातात दिलेलं आहे, तुम्ही काय करायचं ते करा. बरं, त्यावेळेला तो तसा जमाना होता ना, आता बोट लावलं तरी चालत नाही. आम्हाला मिळायचा प्रसाद मस्त पैकी. हे असं असं होतं. म्हणजे इतकं प्रगती पुस्तक तुम्ही कधी दाखवलं नाही, कारण दाखवण्यासारखं नव्हतंच हो कधी.
आई वडिलांचे पैसे कशाला फुकट वाया घालवताय, असे डायलॉग जरी तुम्ही ऐकले असतील नाही. चला, आज खूप सारे आठवणी ताज्या झाल्या, पण त्यासोबतच अशोक सराफ यांचा आयुष्याचा प्रवास या आठवड्यात नक्की ऐका एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन. बाकी गप्पा फेसबुकवर मारूच यात. आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे एस एच आर यू टी डबल आय आर डी एफ एम यावर मला नक्की मेसेज करून तुमचा फीडबॅक कळवा. टिल दॅन सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बज जाते रहो. मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर. दिस इज कलाकार श्रुती साइनिंग ऑफ.
Action!
Got it!